வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர். म्हणोनी असो हे आघवे इथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. जे ऐसे मी सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिळ वोतले सामरस्याचे. खाली ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकैक वानसी काही. परमात्म्याच्या अतिशय उत्कट अशा अनुभवामध्ये ज्या वेळेला बाह्य जगताची भाषा निशेष लोपून जाते, इंद्रियांची आठवण राहत नाही, मन नाहीसं झालेलं असतं, त्यामुळे मनाबरोबर इंद्रिय भाव देखील लोपतो, देह भाव देखील संपतो आणि देहाच्या सापेक्ष असणारी बाह्याची भाषा, बाह्य जगताची भाषा, बाह्य जगताचा अनुभव, परिसराचा न कळत सतत लक्षात राहिलेला माग हा नाहीसा होतो. आणि मन नाहीस होण्याबरोबर अजून एक गोष्ट घडते, ती म्हणजे मनाच्याही पलीकडे असणारी अशी सुखरूप वस्तू परमात्मा आपला आपण प्राप्त होतो. हे जे अंतर्यामीचं सुख आहे ते सुख अशा रीतीने प्राप्त होत. पण या सुखाची एक गोष्ट आहे की हे सुख अनुभवणारा वेगळेपणाने तिथे शिल्लक नसतो. हे सुख जेव्हा होतं तेव्हा आपण हे सुख प्राप्त करतो आहोत, आपल्याला या सुखाची अनुभूती येते आहे असं सांगणारा तिथं कोणी शिल्लक नसतो. जो अनुभूती घेणारा असतो तो समरस झालेला असतो आणि अनुभूती नावाचा कोणताही प्रकार शिल्लक राहत नाही. आपल्याला खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येतो, संगीताचा अनुभव घेता येतो, बाह्य विषयांचा अनुभव घेता येतो, पण आत्मस्वरूपाचा मात्र अनुभव घेता येत नाही. आत्मस्वरूपाच्या अनुभवाच्या वेळेला इंद्रिय, मन, बुद्धी यांचा अत्यंतिक लय झालेला असतो. आपण अनुभव घेतो इंद्रिय मना बुद्धीनी, पण तेच शिल्लक नसल्यामुळं ते सुख वेगळेपणाने भोगता येत नाही. इंद्रिय मन बुद्धीच्या योगानी जो जाणीव रूप आहे तो जाणीव रूप विषयांची जाणीव घेत असतो, ज्ञान घेत असतो, सुख घेत असतो एरवी, पण या वेळेला मात्र साधनच नाहीशी झालेली असतात. मन बुद्धी ही साधन नाहीशी झाल्यामुळं, इंद्रिय त्याची आठवण विसरल्यामुळं ते वेगळेपणाने अनुभवता येत नाही. एवढंच नव्हे तर आपण या सुखाचा अनुभव घेतो आहोत ही गोष्ट देखील विसरून जायला होतं. स्वरूपानंदांनी म्हटले, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, भावातीत सहज स्वभाव घेई तन्मय व्हावे. त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही, मी अनुभव घेतो असा भाव देखील शिल्लक राहत नाही. या परमात्म भोगाच्या अति अति साजूक अति तरल अशा अनुभवाच्या वेळेला त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी भोग असा शब्द वापरला. अशी एक अवस्था निर्माण होते की अहंकाराचा पडदा बाजूला सरतो, अहंकारच नाहीसा होतो. मी परमात्म्याचा अनुभव घेतो याच्यातला मी बाजूला जातो, केवळ परमात्माच शिल्लक राहतो. असं असल्यामुळं केवळ गाढेपणाने सुखच शिल्लक राहत. अहंकाररहित स्थितीमध्ये केवळ सुख उरत आणि त्या सुखाशी आलिंगन देणारा जो मी असतो तो मी हा त्या सुखाशी एकरूप होऊन सुखरूप होऊन जातो. जसं पाणी पाण्यामध्ये मिसळलं की आधीचं पाणी आणि नंतरचं पाणी हे ओळखता येत नाहीत वेगळेपणाने, किंवा आकाशामध्ये वायू लोप पावला, वारा थांबला की आकाश आणि वारा या दोन्ही वेगळ्या गोष्टी अशा बोलता येत नाहीत. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये, तशा प्रकारे या भोगामध्ये केवळ सुखच शिल्लक राहतं. अशा प्रकारची द्वैताची भाषाच संपूर्ण नाहीशी होते. द्वैताची भाषा संपते आणि एकत्व प्राप्त होतं. एकत्व प्राप्त होतं हे तरी कोणाला समजतं? ऐसी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एक होय, तरी तेच साक्षी कवणू आहे जाणते जे. एकत्व झालं असं सांगायला तरी कोणी साक्षी शिल्लक होता का? तोही तिथं नव्हता. मग एकत्व झालं हे सांगायला ही सांगण्याची भाषा उरते तरी कुठे असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही खटपटच आता बास म्हणोनी असो हे आघवे, येथे न बोलणे काय बोलावे, ज्याच्याविषयी बोलता येत नाही, निरूपण करता येत नाही, अशा गोष्टीचं काय निरूपण करणार? ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. आणि मग मागच्या वेळेला आपण या उव्या पाहत होतो, जे अशा सुखांनी मत्त झाले अशा सुखाच्या योगानी मत्त झाले याचा अर्थ सगळं जगत विसरलंय. नाथ महाराज म्हणतात ना, जो मोले मदिरा खाये तो नाचतू गातू जाये. पैसे देऊन जो मदिरा विकत घेतो आणि पितो त्याला जगताचं भान हरपून जात. मग आत्मानंदामध्ये जे निमग्न झालेले असतील त्यांची काय वार्ता, तशा तऱ्हेने तो मत्त होतो, तो त्या सुखाने परिपूर्ण होतो. अशा सुखामध्ये जो मत्त होतो, तुम्ही आदिनाथांचा ध्यानाला बसलेला असा फोटो, ज्ञानेश्वर महाराजांचा, हनुमंतांचा एक ध्यानाला बसलेला फोटो, माझ्या घरी हनुमंतांची एक मूर्ती होती अभिजितनी केलेली, आपल्या सुखामध्ये मत्त झालेले, बाकीच्या जगताचं भानच नाहीस झालेले. कारण आत एक सुख आहे, अंतरी एक सुख आती, तरी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी आहे फळ चुंबीजे तैसे नाही, तेथ विसरीजे भोगीते पणही. जो आपण भोगतो ही भावनाही विसरतो, असा ध्यानाला बसलेला पुरुष जसा आत मत्त होऊन जाईल, तृप्त होऊन जाईल आणि ध्यानातून उठल्यानंतर देखील त्याचं ध्यान मोडणार नाही. ही देखील एक युक्ती आहे बर का. अशी सहज स्थिती होईल तेव्हा होईल, ती अभ्यासानेच होईल, पण ध्यानातून उठल्यानंतर देखील ध्यान न मोडण्याची एक युक्ती आहे. परमात्म्याशी समरस झालेला आहे, मधून मधून निर्वृत्तिक अवस्था प्राप्त होते आहे, त्या निर्वृत्तिक अवस्थेच्याही पश्चात त्याच्याही पाठोपाठ स्वरूप सुख अनुभवतो आहे, क्षण क्षण स्पर्श करतो आहे ब्रह्मभावनेला. आपण आत्मा, आपण आनंद स्वरूप असा प्रत्यय येतो आहे. अशा ध्यानातून जेव्हा खाली येतो तेव्हा ध्यानाच्या वेळेला काय झालेलं होतं, मन ऊर्ध्वगामी झालेलं होतं, मनाचा लय झालेला होता, श्वासांचा देखील क्षणिक लय होऊन परमात्म सुखाचा अनुभव आलेला होता, सर्व जाणीव चिदाकाशामध्ये एकत्र झालेली होती. आता ध्यानातून उठला, ध्यानाच्या वेळेला डोळे बंद होते, कानावर जो आवाज ऐकू येत होता त्या अनुरोधाने चित्त उठू द्यायचं नाही असा निश्चय होता, सगळी इंद्रिय आत वळवलेली होती. ध्यानातून उठल्यानंतर देखील डोळे उघडे आहेत, आता पाहतो आहे, पण त्या दृश्याचा विशेष परिणाम आत रजिस्टरच होत नाही. दृश्य तर पाहतो आहे पण ब्रह्मभाव तसाच टिकून आहे. कानावर शब्द येत आहेत पण आतली शांती ढळत नाहीये. मग क्वचित थोडासा बोलतो आहे पण आपल्या शांतीकडे लक्ष ठेवूनच बोलणं देखील चाललेलं आहे. अशी 5-7 मिनिटं तरी जाऊ द्यावीत. थोडा वेळ तरी आतलं जे सुख आहे ते सुख न मोडता, त्या सुखातून बाहेर न येता इंद्रिय वापरण्याचा सराव असावा. येईल करता, करता येतं. आपलं जे सुख आहे तर ते सुख शाबूत ठेवून, कायम ठेवून, ते सुख सुरक्षित ठेवून, राखून थोडासा व्यवहार करतो आहे, हळूहळू व्यवहाराचा जोर असा वाढतो की ते सुख कमी कमी होतं, आपण प्रकृतीवर येतो, मन काम करायला लागतं। पण काही वेळ मनाशिवाय काम करण्याचा प्रयत्न करावा। ध्यानातून उठलात, स्नानाला जात आहात, मनाशिवाय मनाखेरीज राहावं, काही खाताय नाश्ता करताय मनाखेरीज आपण पाहतो आहोत, पण बाहेर जरी दृश्य दिसत असलं तरी आतच खरं लक्ष आहे। खरं म्हणजे अशा प्रकारे व्यवहार करणं, अशा प्रकारे व्यवहार जमणं, थोडा थोडा दिवसातून 5 मिनिटं 10 मिनिटं त्याचा काळ नंतर वाढेल, आपली परमात्म प्रचिती घालवू न देता केवळ ध्यानाने नव्हे, ध्यानात तर ती मिळवायचीच आहे, पण ध्याना व्यतिरिक्त देखील थोडा थोडा व्यवहार करावा। यालाच शांभवी कला म्हणतात। पाहतो आणि न पाहतो याला शांभवी मुद्रा म्हणतात। आपला परमात्म्याचा भाव नाहीसाच होऊ देत नाही अशी जेव्हा व्यक्ती असेल तेव्हा ती व्यक्ती कशी आत तृप्त असेल आणि बाहेर व्यवहारी होताना थोडा बहुत दिसेल। सुरुवातीला हे जमायला जरा कठीण जाईल, म्हणून मी म्हटलं की थोडा वेळ, आणि मग दिवसातून 2-3 मधून अधून देखील असा अभ्यास करता येणं शक्य आहे। असं जर झालं तर संसाराची वार्ता अगदीच खोटी वाटायला सुरुवात होते। संसार हा माईक म्हणजे वरवरचा हे खरंच पटायला सुरुवात होते। आपल्या विचाराच्या गतीवर सगळं अवलंबून आहे। आपण जितके प्रकृतीवर तितका संसार खरा, आपण जितके प्रकृतीपासून दूर परमात्म भावात तेवढा संसार हा वरवरचा माईक। जे ऐसे मी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, आपणच आपल्या मध्ये अशा रीतीने गुंतून गेलेले आहेत आणि सुखानी सुखाचा अनुभव घेत आहेत, ते मी जाणे निखिळ वोतले सामरस्याचे, मी असं जाणतो। भगवंत म्हणतात की केवळ सामरस्याचे म्हणजे आता परमात्म्याचा रस आणि यांचा रस हा एक करून जणू यांच्यामध्ये ओतावा अशी ओतीव मूर्ती। सामरस्याचे ओतलेले असे हे ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे आनंद। म्हणजे एकमेवा द्वितीय, माझ्या खेरीज दुसरा कोणीही नाही आणि मी अविनाशी आणि चैतन्य स्वरूप, अशा भावनेमुळं सहज प्राप्त अशी निश्चिंत स्थिती त्याला आनंद असं म्हणतात। द्वैतात भयम, ज्या ठिकाणी भय नाही द्वैत संपल्यामुळं, ज्या ठिकाणी अशांती नाही ते आनंदाचे अनुकार, त्यांचा आकार जो आहे अनुकार जो आहे तो म्हणजे मूर्तिमंत आनंद। त्यांच्याकडे पाहिलं की जणू आनंदाचा अनुकार इथं बसलेला आहे असं वाटावं। स्वामीजी कसे होते, सुखाचे अंकुर, सुख म्हणून जी गोष्ट आहे त्याला अंकुर फुटावा, सुख बीज रूप आणि त्या बीजाला अंकुर फुटावा, तसं आत बीज रूपाने परमात्म भाव आणि बाहेर इंद्रिय आहेत ती सुख स्वरूप आहेत असे, की महाबोधे विहार केले जैसे, किंवा मूर्तिमंत महाबोध यांच्या योगाने विहाराला आलेला आहे जगतामध्ये असे, ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, ते मूर्तिमंत विवेक, विवेक याचा अर्थ अनात्म वस्तू बाजूला सारून आत्मवस्तूचा स्वीकार करणं म्हणजे विवेक। विवेक म्हणजे सर्व प्रकारची भ्रांती नाहीशी होऊन, मनामध्ये भ्रांती असते, इंद्रियांमध्ये भ्रांती वसत असते, बुद्धीचे निश्चय देखील भ्रांतीजन्य असतात, अशी सगळी भ्रांती ज्याची नाहीशी झालेली आहे आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती ज्यांनी पूर्ण आकलन करून घेतलेली आहे अशा स्थितीला विवेक असं म्हणतात। ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, परब्रह्म परब्रह्म स्वभावानी राहणं हे कुठं जर असेल तर अशा प्राप्त पुरुषाच्या जीवन मुक्ताच्या ठिकाणी स्वभावानी सुखे नैव परब्रह्म विश्रांतीला जणू आलेला आहे, ती व्यक्ती म्हणजे जणू परब्रह्मींचे स्वभाव। परब्रह्माचा स्वभाव कसा असतो? अक्षय, अविनाशी, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, सच्चिदानंद, शांत स्वरूप, नांतः प्रज्ञम न बहिः प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम शांतम शिवम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेयः। आत्म्याचं लक्षण कसं केलेलं आहे? जो जागृतीमध्ये सुषुप्तीमध्ये स्वप्नामध्ये जाणला जात नाही असा, जागृतीमध्येही नाही आणि आत स्वप्नाच्या वेळेला कुटस्थ जो असतो शिल्लक राहिलेला तेव्हाही तो जाणला जात नाही असा, न बहिः प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम, किती उलट सुलट कोलांट्या उड्या मारायला लागतात। परब्रह्म याला पर अशा करता म्हटलेलं आहे की आपण अलीकडची आपल्या जवळची इंद्रिय समजतो म्हणून ते पर, एरवी ज्ञान ते आपुले तरी पर ऐसे झाले, जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक, नाहीतर ते पर नाहीये, ते आपल्या सर्वात जवळच पण तेच पर होऊन बसलं। पण जे ज्याला आपण पर असं म्हणतो ते पर खरं म्हणजे आपल्या अत्यंत जवळ असणार असं, स्वभावानी तो परमात्म्याशी एकरूप होऊन राहिला, परब्रह्मच त्याच्या ठिकाणी आलं विश्रांतीला। परब्रह्म ज्याच्या ठिकाणी स्वभावानी आहे असा, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, ब्रह्मविद्या त्या ब्रह्मविद्येचे अवयव ज्याला प्राप्त झाले असे, म्हणजे त्याचे जे अवयव आहेत ते अवयव असे चंदनाचे हात पायही चंदन असे अवयव नावाला गुलाबराव महाराज त्याला अनध्यस्थ विवर्त असं म्हणत असत. विवर्तामध्ये मूळ वस्तू ही अध्यस्त राहते, लपलेली राहते, म्हणून त्याच्यापेक्षा अन्य स्वभाववान अशी गोष्ट प्रगट होते. जसं दोरीवर सर्प, पण यांच्या ठिकाणी आपली परब्रह्म सत्ता जी आहे ती परब्रह्म सत्ता देह असला तरी देहाच्या अंगानेही तीच प्रगट झाल्यासारखी दिसते, ती झाकत नाही. त्यामुळे न झाकलेलं विवर्त म्हणजे अनेक एक वस्तू दिसते आहे पण त्याच लक्षणाची दिसते आहे. पांडुरंग दिसतो आहे पण परब्रह्म म्हणूनच दिसतो आहे, परब्रह्म तर उलट पाहता येत नाही. ज्या सत्तेवर अध्यास झाला ती देखील मूळ सत्तेच्या स्वभाववान बनली. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न केळा फाकती शोभा अगमित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा कानडा हो विठ्ठलू करनाटकू तेणे मज लावी येला वेधू. खोळ गुंथी घेवोनी खुणांची पालवी आळविल्या नेदी साधू क्षेम देवो गेले तव मीची मी एकली आसावला जीव राहो बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणोनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहो गेली या तव काय भीतरी पालटू झाला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की खरं म्हणजे हा हृदयातला हे जाणून माझ्या हृदयात जसा ब्रह्मभाव आहे तसा त्याला पाहिलं तर शब्दाशिवाय संवाद म्हटलं तर कोणीतरी व्यक्ती आहे असं वाटतं, म्हटलं तर पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे काहीतरी वेड लागल्यासारखं व्हावं टकची पडिले असं काहीतरी घडावं. अशा प्रकारचा हा परमात्माच पण विटेवर उभा आहे असं हृदयात जाणून अनुभव सौरसू केला त्याचा अनुभव रूपी प्रसाद मी ग्रहण केला. आणि मी पाहू गेलो की हा हृदयात आहे म्हणून मी याला पाहायला गेलो त्या भावानी हा दृष्टीचाही डोळा आहे अशा भावनेने जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा भीतरी पालटू झाला. आणि मग मूर्तीचं काय झालं, मूर्ती आहे ही आणि नाही ही असं झालं. ती मूर्ती ज्या तत्वाची बनलेली होती ते तत्व अव्यक्त आणि मूर्ती तर प्रत्यक्षात व्यक्त, पण व्यक्त आणि अव्यक्त असा गोंधळच सुरू झाला. ब्रह्मविद्येचे अलंकारलेले अवयव म्हणजे असे, ते सत्वाचे सात्विक कि चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकैक वानिसी काही. जे सत्व सत्व असं आपण म्हणू त्या सत्वाचेही ते सत्वरूप असेल. सात्विकाचंही सात्विक असणारे. जणू चैतन्याने अंगरखा पांघरलेला आहे असा त्यांचा देह वाटावा. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहु असो. बस इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराज बोलले आणि निवृत्तीनाथांनी बोलायला सुरुवात केली. त्यांना थांबवलं. त्यांच्यातले प्रेमळ संवाद पण तटस्थ वृत्तीचे निवृत्तीनाथ लक्षात येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रेम भरून वाहत असलेलं, मोठ्या उत्साहाने जीवनमुक्ताचं वर्णन करण्यामध्ये धन्यता पावलेले. पण ओवीही अर्धी आहे. जसा संवाद झाला असेल लगेच ओवीच बनवली ज्ञानेश्वर महाराजांनी तिथल्या तिथं. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक पुढे वर्णन केलंच असत, पण निवृत्तीनाथ बोलले तर तीही ओवी करून टाकली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणाले हे बहु असो एकैक वाणीसी काही. निवृत्तीनाथ म्हणाले की बास तू आता किती वर्णन करशील. आपण कल्पना करू शकतो कसे ते त्या खांबाला टेकून बसले असतील निवासाला. श्रोत्रू समूहामध्ये सद्गुरू ज्ञानाने परिपूर्ण अशी आपली भावंड आणि इतर काही श्रोते समुदाय आणि ते बसले असतील तर त्यांच्या बाजूला समोर त्यांचे सद्गुरूही बसले असतील, त्यांनी हस्तक्षेप केला. ते म्हणाले हे बहु असो एकैक वाणीसी काही. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा तिला बहर येत चाललेला असताना निवृत्तीनाथ म्हणाले की पुष्कळ सांगितलं स्वतः, अजून किती सांगशील. तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी. तू संत स्तवन करण्यामध्ये इतका रमतोस आणि जेव्हा रमतोस तेव्हा कथेची पर्वा करत नाहीस. काय निरूपण चाललेलं आहे, प्रतिपाद्य विषय काय आहे तो आता सांगून झालेला आहे. अरे आता संत स्तवनामध्ये किती रमशील. तू संत स्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी की निराळी बोल देखसी सनागर. आणि एकच एक विषय घेऊन तू बोलायला सुरुवात करतोस. हा तर पाचवाच अध्याय आहे. त्याच्या पुढे तेराव्या अध्यायात जेव्हा आचार्योपासनम शब्द सापडला ज्ञानेश्वर महाराजांना, किती ओव्या लिहिल्या असं वारंवार झालेलं आहे. आणि निवृत्तीनाथांनी वारंवार त्यांना जाग्यावर आणलेलं आहे. बास आता आता पुढे काय झालं ते सांग. तसा हा एक प्रसंग आहे. तरी तो रसातिशयो मुकुळी. आता हा अतिशय पसरलेला रस आवरून घे. मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. ग्रंथ ग्रंथाचा अर्थरूपी दीप तो तू उजळ, त्याच्यावर प्रकाश टाक. योंत सुखोंतरा रामहा तथा अंतरज्योतिरेवयः सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहितैरतः. निरूपण झालेलं आहे तुझं. आता पुढे ग्रंथात काय सांगितलं ते सांग. आणि साधूंच्या हृदयरूपी रावळामध्ये मंगल अशी पहाट तुझ्या निरूपणाने निर्माण कर. ऐसा श्री गुरुचा वाईला निवृत्ती दासासी पातला असं ते म्हटल्यावर काय आपल्या लक्षात आलं त्याची त्यांनी लगेच ओवी करून टाकली. अशा प्रकारे श्री गुरूंचा निरोप निवृत्ती दासाला प्राप्त झाला. मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला तेची ऐका. ज्ञानेश्वर महाराज अतिशय रंगून जाऊन बोलत असतील. निवृत्तीनाथांनी त्यांना प्रेमाने पण काहीशा अलिप्त भावाने थांबवलं असेल, पुढे निरूपण करायला सांगितलं असेल. आणि हा निरोप मिळाल्यावर अतिशय नम्र भावाने ज्ञानेश्वर महाराजांनी तितक्याच प्रेमाने पुढे निरूपण करायला सुरुवात केली असेल. ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्ती दासासी पातला मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला त्याची आई का. आणि यावरच्या दोन श्लोकांचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. याच्या आधी संत स्तवनामध्येच रमून गेलेले होते, कथेची पर्वा करत नव्हते, कथा कुठे चाललेली आहे. कारण याचा लक्षणार्थ असा आहे की संत जीवनमुक्त, म्हणून जीवनमुक्तांची स्तुती करण्यातच रमून गेलेले होते. आता श्रीकृष्णांना काय सांगायचं ते ऐका असं ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना उद्देशून म्हणाले. अर्जुना आणि दोन दोन तीन ओव्यांमध्ये या श्लोकाचा ज्या प्रकारे त्यांनी अर्थ सांगितलाय तो पाहून चकित व्हायला होतं. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावनी तेही तेची झाले. अनंत सुखाचा डोह आहे आणि अनंत सुखाचा आहे. जे सुख सुखाचा डोह आहे, आपल्याला पाण्याचा डोह माहितीये, डोहाबद्दल जर कल्पना नसेल तर सांगतो की तुमचे सगळे अंदाज चुकतात. एक दोन पावलं टाकल्याबरोबरच मोठा खड्डा असतो आणि फार मोठा असा खड्डा असतो. नदीमध्ये अशा प्रकारचे डोह असतात. ज्या ठिकाणी पाणी खूप सखोल असत, दोन दोन पुरुष असे डोह नदीमध्ये असतात. डोह ही ती कल्पना आहे. एरवी तसं पाहायचं झालं तर सरळ चालत जाता येईल तिथं एकदम खड्डा लागतो आणि तो डोह असतो आणि तो चांगला बऱ्यापैकी मोठा असतो. आणि वर्षानुवर्ष नदी वाहत असते हाही निसर्गाचं एक आश्चर्यच आहे. वरून वाळू वाहत येत असते पण तो डोह वाळूनी भरला असं होत नाही, तिथं डोह राहतोच. काय होतं कोण जाणे, पण डोह तिथं राहतोच. त्याच्या पुढं आणि अलीकडं उथळ वाळू असते. आमच्या वाईला जो आमच्या आळीच्या घाटावर डोह आहे त्या वडाच्या झाडावर चढून उडी मारली तरी देखील, चांगली वरून उडी मारली तरी देखील तळ लागत नाही, खोल डोह असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनंत सुख, अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही. अशा करता मी सांगितलं की डोहाचा तळ घेणं म्हणजे आपलं नाक दाबून कशी तरी बुचकुळी मारणं नाही, वरून चांगला तळ घेण्यासाठी म्हणून उडी मारणं। अनंत सुखाचा डोह आतच आहे इथं। त्याचा तळ ज्यांनी घेतला, एक सरा म्हणजे एकाएकी, मग स्थिराव नितेही तेची जाहले, आणि त्या तळ घेऊन तिथं ते स्थिर झाले आणि त्या सुखाशी एकरूप होऊन गेले। अथवा दोनच ओव्या लिहिल्या पण कशा लिहिल्या बघा, अथवा आत्मप्रकाशे सुखे जो आपण पैकी विश्व देखे, सुख अशा आत्मप्रकाशामध्ये ध्यानाच्या प्रकाशामध्ये तो आपणच सर्व विश्वामध्ये आहोत, म्हणजे आत्मतत्वच विश्वात भरून राहिलेलं आहे। सुख आत्मतत्व अशा चोख दृष्टीने जो विश्वाकडे पाहतो, अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पैकी विश्व देखे, विश्वामध्ये आणि आपणच स्वरूपाने भरून राहिलेले आहोत असं जो पाहतो, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल, दोन्ही पैकी कोणीही चालेल। डोळे मिटून ध्यानावस्थेत परमात्म्याची अनुभूती घेणारा अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जी, मग स्थिरावोनी तेही तेची जाहले, हा एक, किंवा ध्यानातून उठल्यानंतर, अथवा आत्मप्रकाशे सुखे जो प्रकाश मिळवलेला आहे ध्यानामध्ये, आत्मप्रकाश आपल्या स्वरूप विषयक बोध, त्या बोधानेच तो विश्वामध्ये जो वावरतो, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल, तो देहामध्ये असतानाच परब्रह्म अत्यंत सुखानी अनुभवेल, अनुभवतो। जे साचो कारे परम ना ते अक्षर निस्सीम, जे गावींचे निष्काम अधिकारी। म्हणून ते रमण महर्षींचा जो श्लोक आहे ना, तर तो श्लोक या दोन ओव्यांमध्ये आला, हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती, हृदि विष मनसात्वं चिन्वता मज्जता वा पवन चलन रोधात आत्मसंस्था भवत्वम। कोणी एखादा मज्जता म्हणजे डूब देऊन राहतो, तर कोणी एखादा सर्व विश्वामध्ये त्याचा संचय करतो, तो गोळा करतो, आत्मसुख सर्व विश्वातून गोळा करतो। जे साचोकारे परम नाते अक्षर निस्सीम, जर नीट पाहू गेलं तर खऱ्या अर्थाने परम म्हणजे सत्य आणि असत्य याच्या पलीकडे असणार परम सत्य, त्याला परम असं म्हणतात। शांती अशांती याच्या पलीकडे परम शांती। जे सत्य आहे ते उद्या असत्य होऊ शकतं, आणि आज जे असत्य वाटतं ते उद्या सत्य असू शकतं, पण परम याचा अर्थ सत्या सत्यतेच्या पलीकडची गोष्ट, त्याला परम असं म्हणतात। सुख आणि दुःख, आजचं सुख जे आहे ते उद्या दुःख होऊ शकतं, आजच्या वेळेला तिकीट काढली बरं झालं,
गाड़ी फुल होती पण नेमकी दोन कोणीतरी रिझर्वेशन्स कॅन्सल केली, आपल्याला जागा मिळाली, आपण जाऊ शकतो, सुख झालं. आणि वाटेमध्ये ट्रॅफिक जाम इतका होता किंवा कसलं तरी आंदोलन चालू होतं, 24 तास सगळ्या गाड्या अडवल्या गेल्या, दुःख झालं. आज जे सुख वाटतं ते उद्या दुःख होऊ शकतं. आणि उद्याचं तिकीट मिळालेलं होतं ते उद्या गाडीत बसलेले लोक आणि हा आदल्या दिवशी गेलेला एकेच दिवशी पोहोचले, रस्ता मोकळा झाला, ते एकेच दिवशी तिथे जाऊन पोहोचले. सुख दुःख आणि परमसुख, शांती अशांती आणि परमशांती, ही जी स्थिती आहे ही स्थिती परम आहे. अशा करता ही परम आहे की आपल्या ठिकाणी ते सांगायला वेळ नाही आता आणि तो विषय नाहीये. एक देह मन बुद्धी हे आपलं स्वरूप आहे आणि एक त्याच्या आत असणारा जीवात्मा ज्याला पराप्रकृती म्हटले ते आपलं स्वरूप आहे. पण यांच्यापेक्षा अजून एक वेगळं असंही आपलं एक स्वरूप आहे, ते स्वरूप परम स्वरूप, क्षरपुरुष अक्षर पुरुष पुरुषोत्तम, पराप्रकृती अपराप्रकृती आणि परमात्मा, जे साचोकारे परम, ना ते अक्षर निस्सीम, ज्याला कधीही नाश नाही असं, आपल्याला नाश नाही अशी गोष्ट माहिती नाही. आपण केवळ कल्पना करतो परमात्मा अक्षर आहे, अव्यय आहे, आपल्या समोर असणाऱ्या सर्व गोष्टी या नाशिवंतच आहेत. पण हे परमात्मा तत्व मात्र अविनाशी आहे, अक्षर असं आहे आणि निस्सीम. आपल्याला अक्षर या शब्दाचा देखील नीट बोध नाही, परम या शब्दाचाही नीट बोध होऊ शकत नाही आणि निस्सीम या शब्दाचा देखील खरा बोध होऊ शकत नाही. आपल्याला सीमा माहिती असतात, आपण इथं ध्यान मंदिरात बसलो तरी या सीमा, पुणे महापालिकेची सीमा आपल्याला माहिती आहे. आत येतो तेव्हा एक रंग गेलेला बोर्ड असतो की महापालिकेचं काय, पुणे महापालिका आपलं, नगरपालिका आपलं सहर्ष स्वागत करत आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नसलं तो बोर्ड, त्याच्या पुढेही वस्ती असते त्यामुळे तो आपल्याला नीट दिसतही नाही. राज्याच्या सीमा माहिती आहेत, देशांच्या सीमा माहिती आहेत आणि पृथ्वी माहिती आहे, पृथ्वीची कक्षा माहिती आहे. त्यामुळे सीमा म्हणजे आता घराची सीमा, त्याच्याऐवजी आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीची सीमा, मग शहराची सीमा, राज्याची देशाची सीमा. आपल्याला सीमा फार लांब नेऊन ठेवणं एवढं कळतं, त्यामुळं तो असीम आहे किंवा निस्सीम आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं की ठीक आहे, आम्हालाही दिसत नाही जितक्या लांब सीमा नेऊन ठेवल्या असतील, व्यापक असतील पण कुठेतरी सीमा असतील असं आपल्याला वाटत राहतं. जे साचोकारे परम, ना ते अक्षर निस्सीम, पण सीमाच नाहीत याची आपण कल्पना नाही करू शकत. पहिले आपणच देहाच्या सीमेमध्ये जखडलेले असतो. जे गावींचे निष्काम अधिकारी ए, ज्या गावामध्ये म्हटले ना ते विवेकाचे गाव, त्या गावामध्ये राहण्याचे अधिकारी हे निष्काम झालेले असतात, ते या गावात राहण्याचे अधिकारी असतात. कामना फार कामनांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा इतका संकोच होतो, कोणत्या ना कोणत्या तरी तऱ्हेने कामनेमुळं मनुष्य याचकच बनतो, कामना याचक बनवते. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर, ज्या गावामध्ये महर्षी राहतात, विरक्त पुरुष ज्या गावात राहण्याचे मान्यवर नागरिक असतात, जे निसंशया पिकले निरंतर, जी स्थिती निसंशय गोष्ट देखील निसंशयता देखील परिपूर्णतेला गेल्यानंतर, निसंशयता देखील मॅच्युअर झाल्यावर, परिपक्व झाल्यावर, आणि ही परिपक्व स्थिती निरंतर टिकून राहणारी अशी झाल्यानंतर जे स्थान प्राप्त होत ते अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जीही, मग स्थिरावो नितेही तेची जाहले. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यत चेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. पुढचा श्लोक पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.